नमस्कार।
आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, लोकसभेच्या सहव्या आणि सातव्या या उरिल्ल्या दोन पांवड्यावेल्या वेंचणुकांखातीरच्या प्रचाराक नेट। राजकीय पक्षांच्या मोठ्या मोठ्या फुडाऱ्यांच्यो जाहीर सभा, रोड शो। दिल्लीत लोकसभा वेंचणुकेचो प्रचार तिंगशेर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसीचे मल्लिकार्जुन खरगे हांच्यो प्रचारसभा। गोयचे भाजपा फुडारी प्रचाराक दिल्लीत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज इस्लामीक प्रजासत्ताक इराणाचे भेटे। शोकसभेत जातले वांटेकार। विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी इराणाच्या राष्ट्रपतींच्या मरणाचे उक्तायले दुख्ख। सेनादळांचो एकवटीत थिएटर कमांड। सेनादळांची ताक आणि झुजा क्षमते नदरेन वयल्या पांवड्यार व्हरपाची बुनयाद, सीडीएस चौहान उलयले। दक्षिणे लागसार दर्यात नैऋत्य मॉन्सून पातळटा। दर्यादेग वाठारात दाट पावसाचो हवामान खात्याचो अदमास। उत्तरी अस्तंत आणि मध्य भारतात कालोराचे खरदार, गोयात पावसाळे। खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत कोलकाता नाईट रायडर्सान सनरायझर्स हैदराबादाक 8 गड्यांनी हारयले। आयज राजस्थान रॉयल्स आठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बाद फेरयेचो खेळ। आणि एफआयएच हॉकी लीग सर्तीत भारताचे दादल्या आणि बायलांचे पंगड आज बेल्जियमात पहिल्या युरोपीय पांवड्यार, अर्जेंटिना आज झुजतले। आता पुराय खबरो। लोकसभा वेंचणुकेच्या सहव्या आणि सातव्या या दोन पांवड्या खातीर प्रचाराक नेट आयला। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या उमेदवारां खातीर मतदाराक उडपाक प्रचाराच्या रणांगणात देवल्यात। वेगवेगळ्या राज्यांतल्या मतदारसंघांनी प्रचारसभा आणि रोड शो व्हडा संख्येन चालू आसात। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तांचो मतदारसंघ वाराणसीत हजारांनी बायला गटाबरोबर संवाद साधलो। एनडीए आघाडी ही नारी विरोधी। एनडीए आघाडी पक्षांनी नारी शक्ती आरक्षण विधेयकाक विरोध केलो, अशी टीका प्रधानमंत्र्यांनी यावेळार केली। समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे राजवटीत उत्तर प्रदेशात बायलो सुरक्षित नाशिल्ल्यो। आता योगी आदित्यनाथ हांच्या राजवटीत बायलो सुरक्षित आसात, असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। प्रधानमंत्र्यांच्यो आज उत्तर प्रदेशात आणि दोन प्रचारसभा जातल्यो। तेवटेन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांची चंदीगडात पत्रकार परिषद झाली। हरियाणा आणि पंजाब हे बरेच समृद्ध असतात, तरी या राज्यांनी बेकारी आणि मार्गात टेंशन पावला, असे खरगे उलयले। समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी हांचे खातीर बदलीत प्रचारसभा झाली। भाजपा देशभरात 140 सुवातो सुद्धा जिंकूक शकतो ना, असो दावा अखिलेश यादव हांणी केला। मजगती राजधानी दिल्लीत लोकसभेच्या वेंचणूक प्रचाराक नेट आयला। प्रचार तिंगशेर पावला। मतदानाक फक्त 3 दीस उरले असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्यो मतदारांक ओडपा खातीर प्रचारसभा आणि दारोदारी प्रचार सुरू आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांच्यो दिल्लीत प्रचारसभा जातल्यो। प्रधानमंत्री मोदी हांचे भाजपाचे उमेदवार कमलजीत सेहरावत हांचे खातीर द्वारकात, जाल्यार काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांची भालसवाड डेरी मतदारसंघात प्रचारसभा जातली। थंय काँग्रेसचे उदित राज उमेदवार आसात। तेवटेन आम आदमी पक्षान अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदो पीएमएलएचो शस्त्र कसो गैरवापर करून विरोधकांक पिटतात म्हण भाजपाचेर खर टिका केला। दिल्लीतलो सोरो धोरण घोटाळो हे आम आदमी पक्षाआड भाजपाचे कट कारस्थान आसा, अशी टिका पक्षाचे फुडारी अतिशी हांणी नवी दिल्लीत खबराकारांच्या परिषदेत केली। आपाचे फुडारी मनीष सिसोदिया काल दिल्ली उच्च न्यायालयान जामीन न्हयकारलो म्हण तांणी नाराजी उक्तायली। भाजपाक केंद्रीय तपास यंत्रणांक वापरून राजकीय कट कारस्थानां करता, अशी टिकाय अतिशी हांणी केली। दबाव तंत्र वापरून अटक केल्ल्यांचो जबान्यो घेवप चालू आसा, असो आरोप अतिशयने भाजप आणि तपास यंत्रणेचेर केल्यात। गोयचे भाजपा फुडारी सध्या दिल्लीत लोकसभा वेंचणुकेच्या प्रचारात गुंतल्यात। मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दिल्लीच्या खाची कोनशांनी भाजपाच्या उमेदवारांक प्रचाराक सभा घेतात, तशेंच दारोदारी प्रचार करतात। मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची काल नवी दिल्लीत मॉडेल टाउनात जनसभा झाली। वैश्य अग्रवाल समाजान ही सभा घडून हाडिल्ली। भाजपाचे चांदनी चौक उमेदवार प्रवीण खंडेलवाल हांच्या प्रचाराखातीर मुखेलमंत्र्यांनी ही सभा घेतिल्ली। भाजपाचे थळावे फुडारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन या प्रचारसभेत वांटेकार जाल्ले। कालच्या दिसा मुखेलमंत्री प्रमोद सावंत, अस्तंत दिल्लीचे खासदार सेहरावत हांच्या प्रचाराखातीर रोड शोत वांटेकार जाल्ले। राजधानी दिल्लीत भाजपाक मेळपी उत्साही तेक्याचेर मुखेलमंत्र्यांनी खोस उक्तायला। गोय प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी ते आदी दिल्लीत दक्षिण दिल्ली मतदारसंघात केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या प्रचारसभेविषयी प्रचार केलो। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज इस्लामीक प्रजासत्ताक इराणचे भेटेर वतले। इराणाचे राष्ट्रपती डॉ सय्यद इब्राहिम रईसी आणि विदेश व्यवहार मंत्री डॉ हुसेन अमीर अब्दुल्लाहिया आणि हेर इराणी अधिकाऱ्याक हॅलिकॉप्टर अपघातात 19 मे मरण आयले। तांचे श्रद्धांजली खातीर दवरिल्ल्या शोकसभेत भारताचे उपराष्ट्रपती वांटेकार जातले। मजगती विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नवी दिल्लीत इस्लामीक प्रजासत्ताक इराणच्या दूतावासाक भेट दिवन भारताचे वतीन दुख उक्तायले. भारत इराण संबंध घटमूट करपाक ह्या फुडांचो मोठो वांटो आनी हातभार आशिल्लो आनी भारताचे इश्ट म्हणून ते यादीत उरतले अशें डॉ जयशंकर हांणी समाज माध्यमाचेर केल्ल्या शोक संदेश पोस्टात म्हळा. सेना दळांचो एकवटीत थिएटर कमांड हो सेना दळांची मारक ताक आनी झुजा क्षमतेच्या नदरेन ताक वयल्या पांवड्यार व्हरपाची बुन्यद थारतलो अशें चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल अनिल चव्हाण हांणी म्हळा. जॉयंटमनशीप फुडाराची दिशा ह्या विशयाचेर नवी दिल्लीत जाल्ल्या कार्यावळीत सीडीएस उलयतले. एकठांयपण आनी एकचार ही थिएटर कमांडाच्या नदरेन मुळावी गरज अशें जनरल चव्हाण हांणी सांगले. सेना दळ आनी सेना दळाच्या सुरक्षेच्या मळार पाण्यावेल्या सुदारणांची थिएटर कमांड ही सुरवात आसतली अशें सीडीएस जनरल चव्हाण हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. दक्षिणेत मॉन्सून पूर्व पावसान नेट धरला. नैऋत्य मॉन्सून बंगालची दक्षिणी खाडी अंदमान आनी निकोबार जुव्याचेर लागसर पावला. तामिळनाडू पुडुचेरी कराईकल कर्नाटकाच्या दर्यादेगेर शुक्रारा दाट उटंगारांचो अदमास आसा. बंगालाचे खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याक लागून चक्रीवादाची स्थिती तयार जाता. ते वटेन उत्तरी अस्तंत भारताच्या वाठारांनी भारतीय हवामान खात्यान हे 2-3 दीस कालोराच्या खर लाराची शिटकावणी जारी केल्या. पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली अस्तंत राजस्थान अस्तंत उत्तर प्रदेश उदेंते राजस्थान आनी उत्तरी अस्तंत मध्य प्रदेशात ह्या महिन्याच्या 24 तारखेमेरेन कालोराचे खर लार आसतले. भारताच्या उत्तरी अस्तंत आनी मध्य भारतीय वाठारांनी फुडले 3-4 दीस तापमान 2-3 अंश सेल्सियस वाडपाचो हवामान खात्याचो अदमास आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत कोलकाता नायट रायडर्सान सनरायझर्स हैदराबादाक राती जाल्ल्या खेळात 8 गड्यांनी हरयले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानाचेर हो खेळ जाल्लो. केकेआरान 160 धावण्याची मोख 13.4 षटकांनी फक्त 2 गडे वगडावून गाठली. मुखेली श्रेयस अय्यरान 24 बॉलांनी 58 धावण्यो काढल्यो जाल्यार व्यंकटेश अय्यरान 28 बॉलात 51 धावण्यो काढल्यो आनी तो नाबाद उरलो. त्याआदी फलंदाजी करताना हैदराबादचो डाव 19.3 षटकांनी 159 धावण्याचेर सोपलो. राहुल त्रिपाठी 35 बॉलात 55 धावण्यो खातीर हैदराबादा खातीर सगळ्यात चड धावण्यो काडपी खेळगडो थारलो. कोलकाता खातीर मिचेल स्टार्कान 3 गडे बाद केले. तो प्लेयर ऑफ द मॅच थारलो. आयज राजस्थान रॉयल्स 8 रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू एलिमिनेटर फेरयेत खेळटले. याच मैदानार हो खेळ जातलो. ह्या खेळात जिखपी पंगड सनरायझर्स हैदराबाद 8 दुसऱ्या क्वॉलिफायर खेळात जुजतलो. सर्तीची निमणी फेरी आयतारा जातली. एफआयएच हॉकी लीग सर्तीत भारताचे दादले आनी बायला पंगड आज युरोपियन सर्तीतल्या पहिल्या पांवड्यार आपल्या उक्तावणाच्या खेळात बेल्जियमा जुजतले. आज सांजे दोनूय पंगड अर्जेंटिनाच्या पंगडा आड खेळटले. भारताच्या बायला पंगडाच्या फुडारपण सलीमा टेटे करता. खेळ भारतीय वेळेप्रमाण सांजेच्या 4:45 वरांचेर सुरू जातलो. दादल्यांच्या पंगडाचे फुडारपण हरमनप्रीत सिंग करता. तो हो खेळ सांजेच्या 6 वरांचेर सुरू जातलो. सध्याचे हे प्रो लीग सर्तीत भारताचो दादल्याचो पंगड 8 खेळांनी 15 गुण जोडून 3 सुवातेर आसा जाल्यार बायलांचो पंगड 8 खेळांनी 8 गुण जोडून 6 सुवातेर आसा. सर्तीचो दुसरो पांवडो इंग्लंडाच्या लंडनात जातलो. एफआयएच हॉकी सर्तीचे पहिले 2 पांवडे फाटल्या वर्सा ओडिशाच्या भुवनेश्वर आनी रूरकेलात जाल्ले. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या 6व्या आनी 7व्या ह्या उरिल्ल्या 2 पांवड्यावेल्या वेंचणुका खातीरच्या प्रचाराक नेट. राजकीय पक्षांच्यो मोठ्या मोठ्या फुडाऱ्यांच्यो जाहीर सभा रोड शो. दिल्लीत लोकसभा वेंचणुकेचो प्रचार तिंगशेर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी काँग्रेसीचे मल्लिकार्जुन खरगे हांच्यो प्रचारसभा. गोंयचे भाजपा फुडारी प्रचाराक दिल्लीत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज इस्लामीक प्रजासत्ताक इराणचे भेटेर. लोकसभेत जातले वाटेकार. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी इराणच्या राष्ट्रपतींच्या मरणाचेर उक्तायले दुःख. सेना दळांचो एकवटीत थिएटर कमांड सेना दळांची ताक आनी झुजा क्षमतेच्या नदरेन वयल्या पांवड्यार व्हरपाची बुन्याद सीडीएस चव्हाण उलयले. दक्षिणे लागसार नैऋत्य मॉन्सून पातळटा. दर्यादेग वाठारांनी दाट पावसाचो हवामान खात्याचो अदमास. उत्तरी अस्तंत आनी मध्य भारतात कालोराचे खरलार. गोंयात पावसाळे. खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत कोलकाता नायट रायडर्सान सनरायझर्स हैदराबादाक 8 गड्यांनी हरयले. आज राजस्थान रॉयल्स 8 रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू बाद फेरयेचो खेळ. आनी एफआयएच हॉकी लीग सर्तीत भारताचे दादले आनी बायलांचे पंगड आज बेल्जियमात पहिल्या युरोपीय पांवड्यार अर्जेंटिना आड जुजतले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. Thank you.